नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी मनाली प्रभुगावकर तुमका ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. अर्थमंत्री निर्मला सीतारमण आयज लोकसभेत 2025-26 वर्षाचो अर्थसंकल्प सादर करतल्यो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज भारत मंडप मात नवी दिल्ली संसारीक पुस्तक मेळाव्याचे उक्तावण करतल्यो. देशात आणीक 4 नव्या रामसर थळांची घोषणा. हॉकी इंडिया लीगात JSW सुरमा हॉकी क्लबाक हारून हैदराबाद तुफान सान फायनलीत पावल घाले. आणि चौथ्या T20 आंतरराष्ट्रीय मॅचीत भारतान इंग्लंडाक 15 धावड्यांनी हारून 5 मॅचींच्या ह्या माळेत 3-1 अशी आघाडी घेतल्या. आता पुराय खबरो. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आयज लोकसभेत 2025-26 वर्षाचो केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतल्यो. नरेंद्र मोदी सरकाराचे तिसऱ्या कार्यकाळातलो हो दुसरो अर्थसंकल्प आसतलो. 2019 वर्सा सत्तेर आयल्या उपरांत अर्थमंत्री निर्मला सीतारमण हांचे हे सेगीत 8वे अर्थसंकल्प सादरीकरण आसतले. अर्थसंकल्प सादर करचे पयली काल संसदेच्या दोनूय सभाघरांनी अर्थीक सर्वेक्षण मांडून अर्थवेवस्थेच्या कामगिरीचो एक नियाळ दिल्लो. संसारीक पुस्तक मेळावो 2025 आयज नवी दिल्लीच्या भारत मंडपम हांगा सुरू जातलो. अनु भारत प्रजासत्ताकाच्या 75 वर्सांच्या उगडास करून आमी भारताचे लोक हो ह्या मेळाव्याचो विशय आसा. 9 दिसांच्या ह्या मेळाव्याचे उक्तावण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांचे हस्तुकी जातले. आकाशवाणी खबराकडेन उलयतना नॅशनल बूक ट्रस्टाचे संचालक युवराज मलिक हांणी ह्या वर्सा रशिया हो ह्या मेळाव्याचो केंद्रबिंदू देश आसा अशें सांगले. तशेंच फ्रांस, अर्जेंटिना, स्पेन, कोलंबिया, अबुधाबू आनी कतार हातूंत वांटेकार जातले अशेंय तांणी सांगलां. सुमार 2000 प्रकाशक आनी 1000 वक्ते ह्या पुस्तक मेळाव्याक हाजीर रावपाचे आसा अशी म्हायती तांणी दिली. केंद्र सरकारान भारतात 4 नवे रामसर स्थळ जोडपाची घोषणा केल्या आनी ही संख्या आता 89 इतली जाल्या. सोशल मिडियाचेर पर्यावरण, राना आनी हवामान बदल मंत्रालयान सांगला की संवसारीक वेटलँड्स दिसा आदी सरकारान सक्करा कोट्टाई अभयारण्य, तमिळनाडूतलो थेरथंगल अभयारण्य, सिक्कीमातलो खेचे ओपळरी वेटलँड वाठार आनी झारखंडातल्या उधवा तळे हांचो देशातल्या रामसर स्थळांच्या वळेरेंत आस्पाव केला. उपराष्ट्रपती जगदीप धनखड आयज प्रयागराजातल्या महाकुंभात वांटो घेतले. त्रिवेणी संगमात ते पवित्र स्नान करतले. हे भव्य आनी दैवी महाकुंभ संवसारीक लक्ष वेधून घेता अशें आमच्या खबराकारान कळयला. वेगवेगळ्या देशातल्या राजनयिक मोहिमेचे मुखेली आयज महाकुंभाक भेट दिवपाचे आसात. महाकुंभ 2025 लाखांनी लोकांक आकर्षित करून भारताचोच सगळ्यात व्हडलो आध्यात्मिक मेळावो न्हय तर संवसारातली सांस्कृतीक कार्यावळ म्हणून आपली सुवात निश्चित केल्या. पयलेच खेपे 73 देशातले राजनयिक आयज प्रयागराजात येतले आनी गंगा, यमुना आनी सरस्वती न्हयेच्या संगमात पवित्र स्नान करतले. ते अक्षयवत आनी बडे हनुमान देवळाकय भेट दिवपाचे आसात. हाचे पयली 10 देशातल्यान 21 वांगड्यांच्या शिष्टमंडळान महाकुंभाक भेट दिवन त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज राष्ट्रपती भवनाच्या वर्सुकी उद्यानोत्सवाचे उक्तावण करतल्यो. फाल्यां सावन अमृत उद्यान भौसांक पळोवपा खातीर उक्ते जातले. सोमार सोडल्यार सप्तकातले 6 दीस सकाळी 10 ते 6 मजगती लोकांक उद्यानाक भेट दिवंक मेळटा. सगळ्या भोंवडेकारांक प्रवेश आनी भायर सरप राष्ट्रपती इस्टेटाच्या ग्रेट क्रमांक 35 वयल्यान आसतलो. हो प्रवेश नॉर्थ एव्हेन्यू राष्ट्रपती भवनाक मेळटा थंय लागींच आसा. भोंवडेकारांच्या सोयी खातीर केंद्रीय सचिवालय मेट्रो स्टेशन ते गेट क्रमांक 35 मेरेन दर 30 मिनिटांनी सकाळी 9:30 ते 6 मेरेन शटल बस सेवा उपलब्ध केल्या. बुकींग आनी गार्डनात प्रवेश फुकट आसा. visit.rashtrapatibhavan.gov.in ह्या पोर्टलाचेर बुकींग करूं येता आनी थेट प्रवेश लेगीत मेळटा. फाल्यां सावन 30 मार्च मेरेन अमृत उद्यान लोकां खातीर उक्ते आसतले. उद्यानोत्सवाचो एक भाग म्हूण राष्ट्रपती भवनांत विविधता का अमृत महोत्सवूय जातलो. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या म्हादय चॅनला वेल्यान आयकतात. आतां मुखावेल्यो खबरो. श्रीलंकेन राजपत्र जारी करून गाडयो आयात करपाचेर आशिल्ले निर्बंध शिथील करपाविशी म्हायती दिल्या. खर अर्थिक संकश्टा उपरांत देश ल्हवू सामान्य जावपाक लागला अशे घोषणेत म्हळा. आयज सावन वैयक्तीक वाहनां खातीर कस्टम आयात कराचेर 50% अधिभार लागू केला. श्रीलंकेन हाचे आदी 2021 वर्सा पैशे छापप आनी IMF आदारान गणनेक संबंधित अर्थिक हुस्क्याक लागून 3,000 वस्तूंची आयात करपाचेर बंदी घाल्ली. माघी गणेश उत्सव आयज सुरू जावन 11 फेब्रुवारी मेरेन चालू उरतलो. माघी गणेश जयंती वा माघ विनायक चतुर्थी हो श्री गणेशाच्या जल्माचो उत्सव. माघ म्हयन्याच्या शुक्ल पक्षाचे चतुर्थी तिथीक दर वर्सा हो दीस मनयतात. ह्या निमतान भक्त वेगवेगळ्या देवळांक भेट दिवपाक लागल्यात. मुंबय शारातले नामनेचे सिद्धिविनायक देवळा सयत वेगवेगळ्या देवळांची खाशेली आरती करतात. महोत्सवा पयली प्लास्टर ऑफ पॅरीस POP मुर्ती तयार करपाचेर आनी बुडोवपाचेर बंदी घालपी अंतरीम आदेश मुंबय उच्च न्यायालयान संमत केला. केंद्रीय प्रदुशण नियंत्रण मंडळान अश्यो मुर्ती तयार करपा खातीर POP वापराचेर बंदी घाल्या. POP मुर्ती बुडोवन उदकाच्या कुंडात प्रदुशण जाता असो उल्लेख केला. POP मुर्ती वापरपाक बंदी घालपा खातीर CPCB जारी केल्ल्या मार्गदर्शक तत्वां चालीक लावपाचे निर्देश मुखेल न्यायाधीश आलोक आराध्ये आनी न्यायमुर्ती भारती डांगरे हांच्या खंडपीठान महाराष्ट्रातल्या थळाव्या अधिकाऱ्यांक दिल्यात. भारताच्या परकी चलनाच्या साठ्यात 24 जानेवारीक सोपी सप्तकात 5.57 अब्ज डॉलर तातूंत वाड जावन 629.55 अब्ज डॉलर इतले जाल्या अशें भारतीय रिझर्व्ह बँकेन जाहीर केल्ल्या निमण्या आकडेवारीत दिसून आयला. ह्या उदरगतीक मुखेलपणान साठ्यांचो मुखेल घटक आशिल्ल्या परकी चलन मालमत्तेक FCA महत्वाचो फायदो जाला. FCA ह्या सप्तकात 4.75 अब्ज डॉलर वाढून 537.89 अब्ज डॉलर परस चड जाल्लो. चीनातल्या हार्बिन शारात 7-14 फेब्रुवारी मेरेन जावपी 10व्या आशियाई शियाळी खेळ 2025 भारतीय पंगडाक वांटो घेवपाक सरकारान मान्यताय दिल्या. 59 खेळगडे आनी 29 पंगड अधिकारी आशिल्ल्या 88 वांगड्यांच्या भारतीय पंगडाक वांटो घेवपा खातीर मंजुरी दिल्या अशें युवा वेव्हार आनी खेळा मंत्रालयान निवेदनात सांगलां. आशियाई शियाळी खेळांत देशाक वांटो घेवपा खातीर सरकारान औपचारीकपणान अर्थीक आदार दिवपाची ही पयलीच वेळ आसा. हॉकी इंडिया लिगात काल सांजे रौरकेला हांगाच्या बिरसा मुंडा हॉकी स्टेडियमात JSW सुरमा हॉकी क्लबाक हारून हैदराबाद तुफान्स फायनलीत पावले. ह्या खिताबा खातीर आयज हैदराबाद तुफान्स पंगड श्राची राह बंगाल टायगर्स आड खेळटलो. मजगती आयज 3र्या क्रमांकाच्या मॅचीत JSW सुरमा हॉकी क्लब आनी तमिळनाडू ड्रॅगन्स हांचे आड खेळ जातलो. दादल्यांचे क्रिकेटात काल राती पुण्यातल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमात झाल्या 4थ्या T20 आंतरराष्ट्रीय मॅचीत भारतान इंग्लंडाक 15 धावड्यांनी हारयले आनी 5 मॅचींच्या ह्या माळेत 3-1 अशी आघाडी घेतल्या. जैत मेळोवपा खातीर 182 धावड्यांची मोख गाठपाक खेळपी इंग्लंडान 2 बॉल उरिल्ले आसतना 166 धावड्यो काढल्यो. हॅरी ब्रुकाच्या क्विक फायर 15 बरो खेळ दाखयलो पूण जैत मेळोवपाक ते पुरे जाले ना. भारता खातीर रवी बिश्नोय आनी हर्षित राणा हांणी दरेकी 3 विकेटी घेतल्यो जाल्यार वरुण चक्रवर्तीन एकाच षटकात 2 विकेटी घेतल्यो. आता खबरो सोपोवच्या आदी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. अर्थमंत्री निर्मला सीतारमण आयज लोकसभेत 2025-26 वर्साचो अर्थसंकल्प सादर करतल्यो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज भारत मंडपमात नवी दिल्ली संवसारीक पुस्तक मेळाव्याचे उक्तावण करतल्यो. देशात आनीक 4 नव्या रामसर स्थळांची घोषणा केल्या. आनी खेळात हॉकी इंडिया लिगात JSW सुरमा हॉकी क्लबाक हारून हैदराबाद तुफान्सान फायनलीत पावल घाले आनी 4थ्या T20 आंतरराष्ट्रीय मॅचीत भारतान इंग्लंडाक 15 धावड्यांनी हारून 5 मॅचींच्या ह्या माळेत 3-1 अशी आघाडी घेतल्या. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजीच्या खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजे 6:30 वरांचेर. नमस्कार.